कर्णाचं दानशूरत्वाला तोड नाही हेच खरं. मृत्युंजय एवढी अमाप लोकप्रियता कुठल्याही मराठी कादंबरीकाराच्या पहिल्याच कादंबरीला लाभलेली नाही. अनिवार्य नीतीचं गरगर फिरणं महान संयमानं सहन करीत जगायचं असतं हे कर्णाचं सांगणं आहे. कृष्णाप्रमाणेच कर्ण पौरुष चैतन्याचे आणि वर्ण निर्भयतेचे समर्थ आविष्करण आहे. जो कोणी जीवनसंघर्षात पिचला आहे त्याच्या संघर्षात आणि पिचण्यात सुद्धा पुरुषार्थी आणि शक्तिशाली जीवन सामावले आहे हा कर्णाचा तेजस्वी संदेश आहे. पांडवांच्या विजयाचे डांगोरे फिके पाडणारा हा संदेश आहे मौनाच्या विलक्षण रूपात. या मौनाच्या जोरावर मृत्यूच्या महाद्वारात सुद्धा जीवनाचा धुंद विजय कर्णाने अनुभवला. म्हणूनच त्याच्या या भावकथेचे नावही मृत्युंजय हेच आहे. नमस्कार श्रोते हो, मी पुष्कर देवरे आणि आपण ऐकत आहात प्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत लिखित लोकप्रिय कादंबरी मृत्युंजय. 10. आपल्या पराभवाचा प्रतिशोध घेण्यासाठी अस्वस्थ झालेला युधिष्ठिर, द्राविड आणि निषाद यांची राखीव पथकं घेऊन पुन्हा सम्रांगणात कर्णासमोर उभा राहिला. पण आपल्या पुत्राच्या वधामुळे क्रोधानं भडकून गेलेल्या त्या महारथ्यानं पहिल्या धडकेतच युधिष्ठिराच्या दंडधार आणि चंद्रदेव या चक्ररक्षकांना धर्तीवर धाडकन लोळविलं. स्वतःच्या पराक्रमावर स्वतःच चिडलेला युधिष्ठिरही निकरानं त्याच्या रथाला भिडला. या 17 दिवसात युधिष्ठिर एवढा खवळलेला कधीच दिसला नव्हता. सूतपुत्र, सूतपुत्र असं म्हणत त्यानं बाण फेकीनं कर्णाचा रथ झाकाळून टाकला. निष्क्रिय नाम मात्र क्षत्रिया असं म्हणत कर्णानं त्याचं बाणांचं आवरण क्षणात उधळून लावलं. नाराज, सर्पमुख, कंकमुख, जिद्म, सन्नतपर्व, निशित, बस्तिक जे हाताला लागतील ते बाण केवळ त्यांच्या शेपट्यांच्या निसटत्या स्पर्शानं अचूक ओळखून आवश्यक तेवढेच प्रभाव देऊन तो युधिष्ठिरावर ते असे फेकू लागला की धुक्याच्या जाड थरांनी हिमालयाचं शिखर वेढून टाकावं तसं त्यानं त्याला वेढून टाकलं. त्याच्या मदतीसाठी धावलेले सात्यकी, युत्सु कोणीही त्या कौरवांच्या अजेय सेनापतीला तोंड देऊ शकत नव्हते. त्याची बाणफेक असह्य होताच युधिष्ठिर, सात्यकी आणि युत्सु एकाच रथात चढले आणि पुन्हा सम्रांगणाबाहेर पळू लागले. जाता जाता युधिष्ठिरानं फेकलेला एक सुची बाण त्या राधियाच्या उजव्या कानाजवळच्या मर्मस्थानावर अचूक बसला. मूर्छित होऊन तो खाली कोसळतो आहे हे वळून पाहण्यासाठी सुद्धा त्या तिघांपैकी एकही माग थांबला नाही. कर्ण मूर्छित होऊन कोसळला. शल्यानं रथात कोसळलेल्या कर्णाच्या मस्तकातून बाण काढला. रथात ठेवलेल्या चांबडी पिशवीतील थंड पाण्याचा शिडकावा त्याच्या मुखावर करताच तो पुन्हा थोड्या अवधीनंतर शुद्धीवर आला. त्याच्या मनात भिनलेली युद्धाची मदिरा एका अंशानंही उतरली नव्हती, उतरणार नव्हती. कर्णासमोरून पळालेला युधिष्ठिर रणांगणाच्या बाहेर जाऊन शिबिरात स्वस्थ बसून राहिला होता. त्याचं काही बरं वाईट झालं की काय या भयानं साशंक झालेला अर्जुनाचे वेद चुकू लागले. त्याला युधिष्ठिर सुखरूप आहे हे पटल्याशिवाय तो स्थिर चित्त होणारच नव्हता. नंदीघोषाची गती मंद मंद करीत मी अर्जुनाला सेनेबाहेर काढलं, त्याचा रथ युधिष्ठिराच्या शिबिरासमोर आणला. रथचक्रांचा आवाज ऐकून युधिष्ठिर धावतच बाहेर आला. त्याला वाटलं की पुन्हा पुन्हा आपला पराभव करणाऱ्या सूतपुत्राला ठार मारूनच त्याचं प्रिय पार्थ ती वार्ता सांगण्यासाठी आला आहे. अर्जुनानं आपणाला कर्ण अजून सम्रांगणात भेटलाच नाही असं खाली मान घालून त्याला सांगताच तो संयमी आणि शांत म्हणून सर्वांनी गौरविलेला भूमिपुत्रही खवळला. हातातील गांडीव धनुष्य कुरुक्षेत्रावरच्या सूर्यकुंडात फेकून का देत नाहीस तू अर्जुना असं त्यानं अर्जुनाला भान सोडून क्रोधानं म्हणताच युद्धात लढून ज्याच्या सर्वांगातील रक्तकण रसरसून तापले होते असा अर्जुन आपलं गांडीव धनुष्य उंचावून जीवनभर पितृवत मानलेल्या आपल्या प्राणप्रिय ज्येष्ठ बंधूवरही सरळ धावून गेला. जेवढ्या क्रोधानं अश्वत्थामा कर्णावर धावला नव्हता तेवढा अर्जुनाचा आवेश होता. काही काही प्रसंग माणसाच्या संयमाचे बांध फोडण्यासाठी नियतीनं योजलेले असतात. आज ती नियती युधिष्ठिर अर्जुन यांच्यामध्ये उभी टाकली होती. मी मध्ये होऊन त्या दोघा कौंतेयांचं समेट घडविला.
कर्णाला वधल्याशिवाय शिबिराकडे परतणारच नाही
अशी घोर प्रतिज्ञा करून अर्जुन पुन्हा रथारूढ झाला. मी स्वतःशीच हसलो नित्याच्या सवयीप्रमाणे. तिकडे रणात कर्ण आणि सात्यकी यांची गाठ पडली होती. अनुभवानं समृद्ध सात्यकी आणि विक्रमानं अशरण असलेला कर्ण एकमेकांवर वळीव पाऊस घेऊन येणाऱ्या निळ्या मेघासारखे टक्करले होते. आजवरच्या 16 दिवसांत सात्यकीनं कुणापुढंही हार खाल्ली नव्हती. सात्यकी म्हणजे पांडवांच्या संरक्षणाचं यादवी भक्कम कवच होत. जो सात्यकी भीष्म द्रोणांना पराजित करता आला नव्हता तो कर्णापुढं मात्र आज निष्प्रभ झाला होता. नकुल, सहदेव आणि दृष्टद्युम्न यांनी दुर्योधनाला घेरलं होतं. युद्धातील प्रत्येक फासा उलटा पडत चालला होता तरीही तो घायपाताच्या उंच दंडासारखा अहम मन्य दुर्योधन आपले घारे डोळे विस्फारित त्या तिघांची निकरानं झुंज देतच होता. पांचालीच्या विटंबनेची शल्य मनात असणारा दृष्टद्युम्न आपल्या भगिनीच्या अवहेलनेचा जाब विचारण्यासाठी नैमिषा अरण्यातील प्राणसावजाच्या सोळ्यासारखी दोन्ही हातात दोन खडक घेऊन त्याच्यावर धावला. उमाळी घेऊन सारथी प्रातिकामन याचा क्षणात कंठभेद करून तो दुर्योधनाला टिपण्याचीच संधी पाहत त्याच्या रथाभोवती फेऱ्या घालू लागताच सर्व विनाशाचं मूळ असलेल्या त्या अहंतेच्या महान वटवृक्षानं कर्णाला मदतीची हाक देणारा शंख फुंकायला सुरुवात केली. अंगराज कर्ण धाव, कारण तो एकटाच त्याचा आधार होता. शेवटच्या श्वासापर्यंत त्याची पाठराखण करण्याची प्रतिज्ञा घेतलेला तो वचनप्रिय दानवीर सात्यकीला तसाच सोडून दुर्योधनाच्या मदतीसाठी निकडीनं धावला. त्याची आणि दुर्योधनची रणात सांगड जमू नये म्हणून त्याला आडव्या आलेल्या व्याघ्रकेतू, सुशर्मा, चित्र, उग्रायुध, जय, शुक्ल, रोचमान, सिंहसेन या 8 विख्यात रथांना त्या सूर्यपुत्रानं जीवन मुक्तीचं सहज दान दिलं. त्याच्या रथाच्या पांढऱ्या घोड्यांचा पांढऱ्या वस्त्रासारखा एक सलग पट्टा दिसावा इतके त्याचे घोडे गतिमान होऊन धावत होते. क्षणात पूर्वेकडून पश्चिमेकडे तर क्षणात दक्षिणेकडून उत्तरेकडे असा तो मन मानेल तशा आकाशात भराऱ्या मारणाऱ्या गरुड पक्षासारखा समरभूमीवर झेपावत होता. दुर्योधनाभोवती माजलेल्या संकुल युद्धात प्रलयकारी रणधुमाळीत त्यानं जिष्णू, जिष्णुकर्मा, देवापी व दंड या वीरांना रथातून खाली कोसळविलं. आता पांडव सैन्याला कर्ण कोठून येऊन केव्हा आपल्यावर कोसळेल याची काहीच शाश्वती राहिली नव्हती. शरदात येणाऱ्या समुद्र पक्षासारखे त्याचे बाण अनपेक्षितपणे येऊन कोसळत. गती, शक्ती, आकार, प्रभाव आणि दिशा हे सर्व त्याचे दास झाले होते. रथचक्रांची अखंड घरघर बरोबर घेऊन तो वाळवंटातल्या वादळासारखा येत होता. पावसाळ्यात कावेच्या खडकातून वाहणाऱ्या रक्तासारख्या लाल पाण्याचे पाठ अंगावर झेलणाऱ्या गौरीक पर्वतासारखा तो शरीरावर रक्त वाहविणाऱ्या असंख्य जखमा झेलत येत होता. त्याच्या तुटलेल्या कानांच्या पाळ्यावरून वाहणारे घामाचे ओघळ अंगावरच्या जखमातून वाहणाऱ्या रक्तात मिसळत होते. रथातून ओघळ कुरुक्षेत्रावर टप टप विरत होते. बाणफेक करताना मस्तकावर दाटलेले घामाचे बिंदू निपटताना सुद्धा शल्याला पटत नव्हतं की तो सर्वश्रेष्ठ क्षत्रिय आहे. तो त्याला सूतपुत्र, सूतपुत्र असं म्हणत चढायची दिशा विचारित होता. सूर्य आकाशात जसजसा वर वर चढत होता तसतसे कर्णाचे पुष्ट बाहू गतीनं हालत होते. आता सूर्य ऐन माथ्यावर आला होता. एरवी हलू देणाऱ्या योद्ध्यांच्या पडछाया आता त्यांच्याच तळपायांखाली आल्या. जखमी होऊन पडलेले घायाळ सैनिक उन्हाची तिरीप सहावत नसल्यामुळे अर्धवट चुराडा झालेल्या रथांखाली आश्रयासाठी रखडत रखडत जाऊ लागले. रक्त माणसाच्या रटरटलेल्या चिखलात पडलेल्या घोड्यांच्या शेपट्या, हत्तींच्या तुटक्या सोंडा, योद्ध्यांचे हातपाय वळवळून जीवनाची आसक्ती किती चिवट असते हे दाखवू लागले. आतापर्यंत कर्णानं पांडवसेनेची महान हानी केली होती. शुद्धीवर आलेल्या ऋषीसेनाला घेऊन दुःशासन पुन्हा कौरव सैन्याच्या खवळलेल्या महासागरात पानलोटासारखा घुसला. येऊ नये तिथं नेमका दुर्योधन, कर्ण, शकुनी यांच्याबरोबर भीम, नकुल, सहदेव व दृष्टद्युम्न यांच्या संकुल युद्धाच्या जागीच आला. वाघासमोर पाणवठ्यावर जाणाऱ्या काळवटासारखा त्याला समोर पाहताच विषारी भुजंगाला पाहून क्रोधानं अंगावरील केश पिसकारून चित्कारीत उंच उमाळी घेणाऱ्या मुंगुसासारखा भीम काखा फुगवून रथातच उंच उमाळी घेताना गगनभेरी स्वरात ओरडला. त्याची आरोळी इतकी भेदक आणि कर्कश्य होती की क्षणभर काय झालं म्हणून सर्वच योद्ध्यांनी हातातील शस्त्र तशीच थांबवली. प्रत्यक्ष भीमाच्याच रथाचे सशक्त आणि घामात निथळणारे तांबडे घोडे त्या भयान आवाजानं घाबरून पाय मोडपून क्षणभर गपकन खालीच बसले. त्याचा सारथी विशोक खाली उतरला व त्यानं चुचकारून पुन्हा त्यांना कसं तरी उभं केलं. अगोदरच लाल असलेले भीमाचे डोळे मैरेयक अमाप प्यालामुळे अधिकच गुंजलाल दिसत होते. तशात दुःशासन समोर पाहताच त्याच्या भिरभिरणाऱ्या रक्तामुळे तर ते भयानक लाल दिसू लागले. त्याच्या भरदार मिशांचे केस एकदम स्फुरण पावले. डपोऱ्या नाकाच्या गोल नागपुड्या विस्फारल्या. कुंभासारख्या गोल गरगरीत मुखावर घामाचे थेंब तरारून दाटले. आपला विशाल जबडा ताणून तो चित्कारत होता, नीचा थांब. आपल्या अंगावर कर्ण, शकुनी, क्रूप, दृष्टद्युम्न यांच्या रथातून आलेली चित्र विचित्र शस्त्र कुठेतरी मर्मस्थानावर बसतील याचं भानही न राहिलेल्या क्रुद्ध विमानं विशोकाला दूर सारून आपल्या रथाचे वेग स्वतःच आपल्या हातात घेतले. मध्ये मध्ये येणाऱ्या आपल्या आणि कौरवांच्या सैनिकांना सरसह आपल्या रथाखाली चिरडत त्यानं क्षणात दुःशासनाला गाठलं. मनातील सुडाची भावना अनावर झालेला तो वायुपुत्र आकाश वाऱ्यासारखा गदगदून विकटपणे मोठ्यानं हसला. त्याच्या त्या विकट हास्यानंच दुःशासन थिजून गेला. अंगावर कोसळणारा पर्वताचा कडा चुकविता आला तर चुकवावा म्हणून आपल्याच घरट्यात अंग चोरणाऱ्या शेण पक्ष्यासारखा रथात अंग चोरू लागला. झंझावाता पुढं कशीतरी तग धरून असलेल्या ढासळू पाहणाऱ्या बुरुजासारखा तो दिसत होता. द्यूतानंतरच्या वस्त्रहरणात रान घोड्यासारखा खिंकाळणारा दुःशासन आता रान मांजरासारखा अंग चोरत होता. त्याच्या अंगावर शेतात घुसणाऱ्या वृषभासारख्या धावून जाणाऱ्या भीमाला रोदण्याचं सामर्थ्य भोवतीच्या कुठल्याही कौरव योद्ध्यात नव्हतं. भीमाच्या सर्वांगाचा आता वादळी वारा झाला होता. मृत्यूलाही थरकपायला लावेल अशी दुःशासना नीचा अशी कर्कश्य आरोळी ठोकीत तो दुःशासनाच्या रथाला सरळ भिडला. रथाच्या भक्कम दंडाला धरून खाली उतरायला तयार नसलेल्या दुःशासनाला त्याच्या रथात चढून भीमानं बळानं खाली खेचलं. गवताच्या गंजीतून पेंडिका खेचावी तसं दुःशासनानं द्रौपदीला सर्व राज स्त्रियांसमक्ष राजसभेत खेचलं होतं. आता सर्व कौरव योद्ध्यांसमक्ष महासामर्थ्यशाली भीमानं त्याला भरल्या पिकात तोंड खुपसणाऱ्या खोंडाला दक्ष शेतकऱ्यानं कंठबंधाला धरून बांधाबाहेर खेचावं तसं रथातून खाली खेचलं. त्याची रथातून घरंगळलेली गदा धुंद भीमानं लाथेनंच उडवून त्याच्या अंगावर फेकली. धडपडणाऱ्या दुःशासनानं कशीतरी ती पेलली. सर्वांच्या अंगावर शहारे आणणाऱ्या त्यांचे तुमूल गदायुद्ध झुंपलं. ठण ठण एकमेकांवर आदळणाऱ्या त्यांच्या गदांमधून अग्नीच्या ठिंग्याच ठिंग्या उडू लागल्या. एकमेकांचा प्राणघातक मर्मवेध घेणाऱ्या त्यांच्या क्रुद्ध डोळ्यातून क्रोधांगीचा ठिंग्याच ठिंग्या वर्षू लागल्या. मर्मस्थानाचा वेध घेण्यासाठी ते एकमेकांवर डोळे रोखून क्षणभर थांबून शक्य त्या सावधपणे एक एक पाऊल उचलत संधी मिळताच ठण ठण अशा भक्कम प्रहारांच्या विजाच विजा एकमेकांवर कोसळू लागले. प्रथम प्रथम दुःशासन आक्रमक वाटला. चित्त्यासारखे पाय रोवून तो अचूक झेप घेण्याचा प्रयत्न करीत होता. पण ऐरवी बोजड दिसणारा भीम गदा युद्धात गदेच्या आवाजानं वायुलहरीपेक्षाही चपळ होतो ते त्याला माहीत नव्हतं. अर्धा एक घटका त्यांना एकमेकांशिवाय कुरुक्षेत्रावरच्या इतर लाखो योद्ध्यांचं भानच नव्हतं. शेवटी भीमानं एका भक्कम प्रहारानं त्याला खाली पाडलं. सावरीचं काटेरी वृक्ष वादळात उन्मळून पडावा तसा तो अविचारी धिप्पाड दुःशासन खाली कोसळला. भीमानं हातातील गदा फेकून दिली. त्या वायुपुत्रानं चपळ्यानं पुढं धावत गरजत त्यानं गदा पेललेला त्याचा उजवा हात आपल्या दोन्ही हातांच्या भक्कम पकडीत पकडला. हत्तीच्या पायासारखा आपला जडशी उजवा पाय त्यानं दुःशासनाच्या उजव्या स्नायुपुष्ट काखेवर दाबून ठेवला. त्या वेळेचा भीम म्हणजे तिसऱ्या लोकावर पाय देऊन तो झाकून टाकणाऱ्या वामनासारखा भयावह दिसत होता. दुशासनाच्या हातातील गदा भयंकरने गळून पडली. एक दोन वेळा भीमानं दुशासनाचा बाहू वेध घेण्यासाठी सांध्यातून खालीवर हलकेच हलवून पाहिलं. दुसऱ्या क्षणी पांचालीच्या पवित्र प्रावरणाला स्पर्श करणारा हा पापी बाहू मी मुळासकट उखडून हा असा आकाशात फेकून देतो आहे. जय अंबिके. असं डोळे मिटून मोठ्यानं ओरडत त्या असाट शक्तीच्या गदावीरानं दुःशासनाचा बाहू किरातानं रान पलांडूंचा भरगच्च गड्डा भूमीतून उपटून काढावा तसा एका दमदार झटक्यातच खांद्याच्या सांध्यातून मूळसकट उखडून काढला. रक्ताच्या फवारत्या चिळकांड्याच चिळकांड्या भीमाच्या अंगभर सपकारल्या. धुंदपणानं आकाशाकडे पाहत त्यानं तो विविध आभूषणांनी भूषविलेला निर्दय रक्तरंजित बाहू गरगर गोल फिरवून योद्ध्यांवर गदा फेकावी तसा दिशाहीन कुठेतरी दूर फेकून दिला. सर्व योद्ध्यांच्या अंगावर रोमांच तरारले. तेवढ्यानेही त्या भान रहित भीमाचं समाधान काही झालं नाही. दुशासनाचीच हातातून निसटलेली गदा त्यानं उचलली. आपल्या डोक्याच्याही वर ती खूप उंच उंचावून त्याने तिचा एक भक्कम आघात विव्हळणाऱ्या दुःशासनाच्या उद्धत वक्षावर घालून एखाद्या मदमस्त हत्तीनं पायाखालचं मुंग्यांचं वारूळ फोडून टाकावं तसं त्याचं उन्मत्त वक्ष छिन्न विछिन्न करून टाकलं. गगनभेदी आर्त अंतिम चित्कार फोडून दुःशासन शांत झाला. रक्ताची कारंजी उफाळली. अश्रूंची तळी फुटली. रोमांचक चित्कार उमटले. हातातील गदा फेकून देऊन भीम गुडघे टेकून खाली बसला. या कोणास सामर्थ्य असेल तर या रान सावजाच रक्त पिणाऱ्या पांडुपुत्र वनराजाला थोपवा. भोवती दूरवर उभ्या असलेल्या दुर्योधन दुशकुनी कृप अश्वत्थामा आणि कर्ण या सर्व सर्व कौरव योद्ध्यांना उद्देशून तो भयानक ओरडला. त्याचे लाल डोळे त्याहून लाल क्रोधाग्नीचा पाऊस पाडत होते. तहानलेल्या वाघानं पानवठ्यावर ओढ्यात तोंड खुपसावं तसं दुःशासनाच्या छातीतून वाहणाऱ्या रक्ताच्या पाटात आपलं वाघासारखं गोल गरगरीत तोंड खुपसून दुःशासनाचं उष्ण उष्ण रक्त तो कंठाचं टपोरं हाड मागं पुढं हलवीत मैरेयक मद्याचे कुंभ प्यावेत तसं यथेच्छ घटाघट प्यायला. सर्वांच्या अंगावर काटाच काटा उभा राहिला. सर्वांनी डोळ्यांवर हात ठेवले. कित्येक मूर्छित झाले. माझ्या हातातील नंदीघोषाचे वेग थोडे सुद्धा डगमगले नाहीत. मैरेकापेक्षाही दुःशासनाच्या रक्ताची नशा भीमाला अधिक चढली. आपले रक्तमय हात उंच नाचवीत तो सम्रांगणातून शिबिराच्या दिशेनं पांचाली पांचाली असं म्हणत ओरडत पळत सुटला. आज पहाटेच त्यानं आपल्या शिबिरात पांचालीला आणून ठेवलं होतं. आपली घोर प्रतिज्ञा पूर्ण करून तिचा काळा केश संभार दुःशासनाच्या रक्तानं तो सावरणार होता. वस्त्रहरणापासून मुक्त सोडलेले तिचे विपुल दाट केश सावरून तो आज स्वतः दंतवणी हाती घेऊन एवढ्या वर्षांनंतर तिची केशभूषा करणार होता. भीम धुंद होऊन सम्रांगणातून बाहेर पळाला तसे अवतीभोवतीच्या योद्ध्यांनी सुटकेचे निश्वास सोडले. अकरा. आता युद्धभूमीवर काय आणि कसं घडेल ते सांगता येत नव्हतं. भय क्रौर्य शौर्य सर्व स्वैर भावनांचा विस्फोट केव्हा होईल ते सांगता येत नव्हतं. आता युद्धाच्या यज्ञकुंडाचं सर्व ग्राही वणव्यात रूपांतर झालं होतं. भीम कर्ण आणि अर्जुन या तिघांनीच लाखो योद्धे यमसदनाला धाडले होते. जिथं जिथं ते तिघे समोर दिसत तिथं तिथं सैनिक सैरावैरात धावू लागले. रणभूमीवरचा रक्तमांसाचा चिखल योद्ध्यांच्या हत्ती घोड्यांच्या पायांखालून आणि रथचक्रांच्या धावांखालून सरकत ओघळत क्षणाक्षणाला दक्षिणेकडच्या उतरत्या भागाकडे साचत चालला होता. त्या भागावर एक दलदलीचा पट्टाच तयार झाला होता. कोणताही दक्ष आणि कुशल सारथी आपला रथ त्या भागाकडे न्यायला तयार नव्हता. उजव्या बाजूला चाललेलं नकुल आणि कर्णपुत्र वृषसेन यांचं युद्ध आता निकराला पोहोचलं होतं. कुणीच कुणाला शरण जात नव्हतं. पांचलीची वेणी सावरून परतलेल्या क्रुद्ध भीमाची आणि कर्णाची गाठ पडली. एकमेकांना पाहताच त्यांनी शतशृंगावरच्या दोन मदमस्त हत्तींनी हत्तिणीच्या प्राप्तीसाठी मांडावी तशी झुंज मांडली. दोघेही अमित सामर्थ्यवान, निडर, युद्धकुशल आणि भयावह होते. कर्णाचं सोनेरी शरीर सूर्यकिरणांसारखं उजळून निघालं होतं. भीमाचं रक्तवर्णी शरीर ग्रीष्मातील तांबड्या फुलांनी डवरलेल्या पलाशवृक्षासारखं पेटून निघालं होतं. दोन प्रचंड महानद एकमेकांविरुद्ध येऊन आदळावेत तसे ते एकमेकांवर कोसळले. भीमाच्या मनात शल्य होतं घटोत्कचाचं, कर्णाच्या मनात आखाड्यातील आसुडाचं, भीमानं वधलेल्या पुत्राचं. आकाशातले महातारे निखळून पडताना एकमेकांवर अवकाशातच आदळावेत तसे ते एकमेकांवर भयानक आघात चढवण्यासाठी आदळू लागले. शूल, तोमर, चक्र, गदा, खडग, मिळेल ते शस्त्र हाती घेऊन मर्मस्थानाचा वेध घेऊन सलग फेकू लागले. अनेक वेळा कर्णाला भीमावर प्राणांतक बाण फेकण्याची संधी येत होती, तरीही तो जाणीवपूर्वक आपल्या अचूक बाणांची चवळ त्याच्या केवळ दंड आणि मांडीच्या मांसल भागांवरच करत होता. मधून मधून ते दोघेही मर्मभेदी आघात होताच मूर्छित होत होते. शुद्धीवर येण्यासाठी औषधी वनस्पतीची लाकडी नलिका सारथ्यानं नाकावर धरताच झोपेतून उठलेल्या वनराजासारखे क्षणात ताठ उभे राहून गरजत शस्त्रफेक करीत होते. त्यांच्या युद्धकक्षेत जाण्याची छाती कुणालाही होत नव्हती. एक घटका ते महाग्रहासारखे दिसणारे दोन महारथी अथक लढले, कोणीच कुणाला हटेना. टक्करणाऱ्या लोहशस्त्रांच्या ठिणग्यात थांबेनात, अटीतटीचा संग्राम संपेना. एवढ्यात रथ उधळत आलेला अश्वत्थामा कर्णाच्या रथाला भिडला. अंगराज, तुझा पुत्र वृषसेन अर्जुनाच्या बाणांच्या जाळ्यात पानघोड्यासारखा घुटमळतोय, धाव त्याला संरक्षण दे. माग वळूनही न पाहता माथ्यावरचं फरफरणारं वस्त्र सावरीत तो ऋषसेनाला संरक्षण देण्यासाठी उधळला. उरल्या सुरल्या 10-15 दुर्धन बंधूंनी पुढं होऊन भीमाला सरळ आपल्या अंगावर घेत कर्णाला मोकळं केलं. रणांगणाच्या दक्षिणेकडील चिखलाच्या पट्ट्याला घासून कसा तरी शल्यानं त्याचा चैत्र रथ ऋषसेनाभोवती भिडलेल्या पांडवांच्या कड्याजवळ आणला, पार दक्षिणेकडे. आता सम्रांगणाचे सरळ सरळ दोन भाग पडल्यासारखे झाले होते. उत्तरेकडे भीम, सात्यकी, दृष्टद्युम्न, सहदेव आणि युधिष्ठिर यांच्याशी लढणारे दुर्धन बंधू कृप, सैंधव यांचा भाग आणि दक्षिणेकडे वृषसेन, अश्वत्थामा, शकुनी, दुर्योधन यांच्या कड्यातून अचूक वृषसेनाला टिपण्यासाठी टपलेला अर्जुन, नकुल, उत्तमौजा यांचा दुसरा भाग. या दुसऱ्या भागात अमीन टेकडीचा पायथा धरून वृषसेनाभोवती पडलेला कड्यापर्यंत तो दलदलीचा पट्टा पसरला होता. तिकडे कुणीही सरकत नव्हतं. आपल्या पुत्राला अर्जुनाचे बाण जालातून वाचवण्यासाठी आलेला कर्ण कसा तरी प्रयासानं वृषसेनाभोवती दडलेल्या कड्यापर्यंत येऊन थडकला. एवढ्यात शकुनी, अश्वत्थामा आणि दुर्योधन यांना आव्हान देणाऱ्या अर्जुनानं नुकत्याच समोर उभ्या ठाकलेल्या कर्णालाही, सूत पुत्रा, हा तुझा पुत्र वृषसेन आज तुम्हा सर्वांच्या समक्ष ठार करतो आहे, जसा तुम्ही माझा प्रिय अभी मारला तसा, असं मोठ्यानं ओरडून एक चंद्रमुख बाण असा फेकला की पूर्वीच बाणांच्या कुंपणात रथात खिळलेल्या पण सांबरासारख्या ऐटदार दिसणाऱ्या वृषसेनाचं मस्तक क्षणात धाडकन धरतीवर कोसळलं. असंख्य जीभा दातांखाली आल्या. ज्येष्ठ कर्णपुत्र वृषसेन पडला. पांडव सैन्यानं आमच्या रथामाग रणवाद्यांचा कल्लोळ केला, अर्जुनासमोर थांबणं नको म्हणून जीव घेऊन धावणारे कुरुसैनिक दिशाहीन झाले. आपला पुत्र पडला हे पाहून कर्णानं आपल्या जीवनात कधीही घातली नव्हती ती प्रत्यक्ष सम्रांगणात मान खाली घातली. वृषसेनाच्या मृतदेहाजवळ आणून शल्यानं त्याचा रथ थांबविला. धनुष्य फेकून रथातून तो खाली उतरला, आयाळ कापलेल्या सिंहासारखा. आपल्या निळ्या नेत्रांतून धावणाऱ्या उष्ण अश्रुधारा त्या महावीरालाही थांबविता आल्या नाहीत. दूर उडालेलं वृषसेनाचं मस्तक त्यानं उचललं. सूर्याला अर्घ्यधान करणाऱ्या, याचकांना धनधान्य दान करणाऱ्या, विजय धनुष्य उंचावून पेलणाऱ्या त्याच्या उंजळीत आज त्याच्या प्रिय आणि जीवनाची सर्व सर्व आशा आकांक्षा असलेल्या त्याच्या ज्येष्ठ पुत्राचं शिरकमल होत. ऋषसेनाचं शिर त्याच्या धडावर पुन्हा बसविताना त्या सूर्यपुत्राचा धरतीवरच्या क्षुद्र आशा आकांक्षांच्या दलदलीवरच्या प्रेमाचा विश्वासच उडाला. धरतीच्या पाठीवर साचलेल्या कुलाकुलाच्या उच्च निष्ठेचा, अहंभावी सामर्थ्याचा, आभासमय मित्रत्वाचा तो मनाच्या निर्धारानं कणाकणानं त्याग करून उभा राहिला. मृतपुत्राच्या देहाला त्यानं स्फुंदत एक प्रदक्षिणा घातली. आता त्याच्या सर्वांगाचा धूमकेतू झाला होता. कोणत्याही नात्याचे पायात अडखळणारे पाश आता त्याला मोहवू शकतच नव्हते. कीर्तीचे आणि प्रीतीचे कसलेही धागे त्याला आता थोपवू शकत नव्हते. आता त्याचं नातं एकाशीच होतं, असीम, अमर्याद, अनंत अशा निळ्या आकाशाशी, माथ्यावरच्या तप्त शाश्वत सूर्य केंद्राशी. खाली वाकून ऋषसेनाच्या कपाळाचं एकदा दीर्घ अवघ्राण करून उठताच त्यानं कंठभाग फुलवून गगनभेदी आरोळी ठोकली, आक्रम.